लूक अध्याय 19. तो यरिहोत प्रवेश करून त्यातून जात होता, तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. त्याने येशू कोणता हे पाहण्याचा यत्न केला, पण गर्दीमुळे त्याचे काही चाले ना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यास उमराच्या झाडावर चढला, कारण त्याला त्या वाटेने जावे असे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला,
जक्कया, त्वरा करून खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.
तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक अशी कुरकूर करू लागले,
हा पापी मनुष्याच्या इथे उतरायला गेलाय.
तेव्हा जक्कै उभा राहून प्रभूला म्हणाला,
प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि कुंभांडाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट परत देतो.
येशूने त्याला म्हटले,
आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हा ही अब्राहमाचा पुत्र आहे, मनुष्याचा पुत्र. हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे.
ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला, कारण तो यरुशलेमाजवळ होता आणि देवाचे राज्य एव्हाच प्रगट होणार आहे असे त्यास वाटत होते. तो म्हणाला,
कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे म्हणून दूरदेशी गेला. त्याने आपल्या 10 दासास बोलावून त्यास 10 मोहरा दिल्या व त्यास सांगितले, मी येईतोपर्यंत यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत. त्याने त्याच्या मागे वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासास पैका दिला होता त्याने काय काय व्यापार केला हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवावयास सांगितले. मग पहिला त्यास समोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेच्या आणखी 10 मोहरा झाल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास भल्या दासा, तू अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू झालास. यास्तव 10 नगरांचा अधिकारी हो. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेच्या 5 मोहरा झाल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तूही 5 नगरांचा अधिकारी हो. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, मी रुमालात बांधून ठेवली होती. आपण करडे मनुष्य असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेविले नाही ते उचलून नेता व जे आपण पेरिले नाही ते कापता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्टदासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय निवाडा करीतो. मी करडा माणूस आहे. जे मी ठेविले नाही ते उचलून नेतो व जे मी पेरिले नाही ते कापितो हे तुला ठाऊक होते. तर तू माझा पैका पेढीवर का ठेविला नाही? ठेविला असता तर तो मी येऊन व्याजासह उगविला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, याजपासून मोहर घ्या व ज्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याचपासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्याचवर राज्य करू नये असे होते त्यास इथे आणा व माझ्या समोर मारून टाका.
या गोष्टी सांगून तो यरुशलेमाकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. नंतर असे झाले की तो जैतूनाचा डोंगर या नावाच्या डोंगरानजीक असलेल्या बेतफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठविले,
तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे त्यात जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता असं कोणी तुम्हास विचारलं तर प्रभूला त्याची गरज आहे असं सांगा.
तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले,
शिंगरू का सोडिता?
तेव्हा ते म्हणाले,
प्रभूला याची गरज आहे.
मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसवले आणि तो पुढे चालला तसतसे ते आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतून डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले.
प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्ग शांती आणि मृधोलोकी गौरव.
तेव्हा लोकसमुदायातील कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले,
गुरुजी आपल्या शिष्यास दटावा.
त्याने म्हटले,
मी तुम्हास सांगतो, हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील.
मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला,
जर तू ही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्यास त्यात किती बरे होते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. पुढे असे दिवस येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढे कोट बांधून तुला वेढा देतील, तुला चहूकडून कोंडतील, तुला व तुझ्यातील तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्या धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखिला नाही.
नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विकीत होते त्यास बाहेर आणि त्यास म्हणाला,
माझे घर प्रार्थनेचे मंदिर होईल असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे.
तो मंदिरात प्रतिदिवशी शिक्षण देत असे. तेव्हा मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे मुख्य हे त्याचा घात करावयास पाहत असत. तरी काय करावे हे त्यास सुचेना, कारण सर्व लोक त्याचे आसक्तीने श्रवण करीत असत.